Samabandhu, ani Bhaginino, Jai Veem. So I'm very pleased indeed to be here in Yavatmal. I'm very pleased to be with my brothers and sisters here in Yavatmal.
इथे यवतमाळला येऊन माझ्या बंधू आणि भगिनी समेत इथे येऊन मला अतिशय आनंद होत आहे.
I was just sitting here on the stage just looking at you all.
आता इथे मंचकावर बसून मी आपणा सर्वांकडे पाहत होतो.
I was thinking how many brothers and sisters I have.
आणि मी विचार करत होतो की माझे किती बंधू आणि भगिनी आहेत.
I was born in England.
मी इंग्लंडला जन्माला आलो.
I was brought up in England.
मी इंग्लंडमध्ये वाढलो.
Such a different country.
अतिशय वेगळा असा देश आहे.
Such a different culture.
तिथली संस्कृती अगदी भिन्न आहे.
If we were sitting outside here in England, now we'd be dying of cold.
आता समजा यावेळेस इंग्लंडमध्ये जर असं आम्ही बाहेर बसलेलो असतो तर आम्ही थंडीमुळे मरणच पावलो असतो.
We'd go home and we'd have supper, no mirchi.
आणि जेव्हा आम्ही घरी जातो आणि जेवण करतो त्यात मिरची नसते.
We'd have our tea, no sugar.
आणि आमचा जो चहा असतो त्याच्यामध्ये साखर नसते.
We'd use a knife and fork.
आणि आम्ही जे जेवण करतो तो काटा चम्मच घेऊन जेवण करतो.
Not our hands, so it's good hands for eating.
आता हात एवढे चांगले जेवायला असतात पण हाताने आम्ही जेवत नाही.
So such a different country I come from.
तर अगदी वेगळा असा देश आहे ज्या देशातून मी आलेलो आहे.
I never could have imagined that I'd come here.
मी कधी कल्पना सुद्धा करू शकलो नाही की मी इथं अशा प्रकारे येईल.
I could never have imagined I'd have so many brothers and sisters here.
आणि मी कधी कल्पना सुद्धा केली नाही की माझे एवढे बंधू आणि भगिनी इथं असतील.
So how is it that I have so many brothers and sisters?
आता हे कसं घडलं की माझे एवढे बंधू आणि भगिनी निर्माण झाले?
Because of the Buddha.
हे बुद्धामुळे घडलं.
Because of बाबासाहेब.
हे बाबासाहेबांमुळे घडलं.
You are my brothers and sisters in the Dhamma.
तुम्ही माझे धम्म बंधू आणि भगिनी आहात.
You are sons and daughters of बाबासाहेब.
तुम्ही बाबासाहेबांचे पुत्र आणि पुत्री आहात.
I am a son of बाबासाहेब.
मी सुद्धा बाबासाहेबांचा पुत्र आहे.
Though I'm an Englishman, बाबासाहेब is my teacher.
जरी मी आता इंग्लिश असलो तरी बाबासाहेब माझे गुरु आहे.
I follow बाबासाहेब.
मी बाबासाहेबांचं अनुकरण करतो.
When I first came to India in 1985, I knew very little about बाबासाहेब.
जेव्हा पहिल्यांदा मी भारतात 1985 साली आलो बाबासाहेबांबद्दल फार थोडं मला माहिती होतं.
I was a Buddhist.
मी बौद्ध होतो.
And Bhante Sangharakshita was my teacher.
आणि भंते संघरक्षित माझे गुरु होते.
He told me a bit about what happened here.
इथे काय घडलं याच्याबद्दल थोडी त्यांनी मला माहिती दिली.
But when I came, I really didn't know very much about बाबासाहेब at all.
परंतु जेव्हा मी इथे आलो तेव्हा खरंच मला बाबासाहेबांबद्दल जास्त माहिती नव्हतं.
But the first thing I noticed was how much faith and gratitude people had for बाबासाहेब.
पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की बाबासाहेबांबद्दल लोकांच्या मनामध्ये किती कृतज्ञता आहे, किती आदर आहे.
And people told me how बाबासाहेब had changed their lives.
आणि लोकांनी मला सांगितलं की बाबासाहेबांमुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं.
So I began to think, well, who is this man, बाबासाहेब?
मग मी विचार करू लागलो की बाबासाहेब ही कोण व्यक्ती आहे.
And I began to learn more and more about him.
मग अधिक अधिक त्यांच्याबद्दल मी जाणून घेऊ लागलो.
I began to read about him.
त्यांच्याबद्दल मी वाचू लागलो.
I read बाबासाहेब's own works.
बाबासाहेबांचं जे काही साहित्य आहे ते मी वाचलं.
And I began to feel, well, yes, this man is a very great man indeed.
आणि मग मी विचार करायला लागलो की खरोखरच ही जी व्यक्ती आहे अतिशय महान अशी व्यक्ती आहे.
I began to feel he's a lion of a man.
आणि मग माझ्या लक्षात आलं की मानवामधला हा सिंह आहे.
You know that in the jungle all the animals go quiet when the lion roars.
आता तुम्हाला माहिती आहे की जंगलामध्ये जेव्हा सिंह गर्जना करतो सगळे प्राणी अगदी शांत होतात.
When बाबासाहेब roars, India goes silent.
जेव्हा बाबासाहेब गर्जना करतात भारत शांत होतो.
बाबासाहेब is the kind of man who is born only once every 1,000 years.
बाबासाहेबांसारखा व्यक्ती हजारो वर्षातून एकदाच जन्माला येतो.
So I felt more and more, well, yes, I want to follow this man.
आणि मी अधिक अधिक विचार केला आणि मला वाटलं बाबासाहेबांचं मी अनुयायी झालो पाहिजे.
I want to learn from this man.
या माणसाकडून मी शिकलो पाहिजे.
And I learned many things from Baba Saheb.
आणि बाबासाहेबांकडून मी खूप काही शिकलो.
And I'm still learning.
आणि अजूनही मी शिकतो आहे.
First of all, I felt that Baba Saheb was a man who could not be suppressed.
पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली, बाबासाहेब अशा प्रकारचे व्यक्ती होते ज्यांना कुणी अशा प्रकारे दडपण त्यांच्यावर आणू शकत नाही, त्यांना दाबू शकत नाही.
Back in the 19th century, the caste system was very, very strong.
19व्या शतकामध्ये जातीयता अतिशय सशक्त होती.
A man like Baba Saheb was just meant to be a slave.
आणि बाबासाहेबांसारखे असे जे लोक इथं होती त्यांना गुलाम समजल्या जात होतं.
He was just supposed to do what he was told.
तर जे काही त्यांना सांगण्यात येतं तेवढंच त्यांनी करावं अशी अपेक्षा होती.
He was just supposed to stay right at the bottom of the social system.
आणि जी काही समाज रचना आहे त्या समाज रचनेमध्ये अगदी त्यांनी खालच्या पातळीवर राहावं अशी अपेक्षा होती.
But you can't keep a man like that in a cage.
परंतु अशा सारखा जर माणूस असेल त्याला तुम्ही पिंजऱ्यामध्ये ठेवू शकत नाही.
With all the weight of the caste system upon him, he rose.
जरी जातीचं एवढं दडपण त्यांच्यावर होतं तरी त्याच्यातून ते बाहेर आले.
And he rose very high indeed.
आणि खरोखरच ते अतिशय उंच गेले.
My father was in the British Navy.
माझे जे वडील आहेत ब्रिटिश नेव्ही मध्ये होते.
And he knew Lord Mountbatten.
आणि त्यांना डॉक्टर आंबेडकर माहिती होते.
लॉर्ड माउंटबॅटन.
हा, त्यांना लॉर्ड माउंटबॅटन माहित होते.
लॉर्ड माउंटबॅटन वाज द लास्ट व्हाईसरॉय ऑफ ब्रिटिश इंडिया.
आणि ब्रिटिश भारताचे येते शेवटचे व्हाईसरॉय होते.
लॉर्ड माउंटबॅटन टोल्ड हिम हाऊ मच रिस्पेक्ट ही हॅड फॉर बाबासाहेब.
आणि लॉर्ड माउंटबॅटननी सांगितलं त्यांच्या वडिलांना की बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आदर आहे.
बाबासाहेब मेड अ ह्यूज इम्प्रेशन ऑन एव्हरीबॉडी ही मेट.
बाबासाहेब ज्या कुणाला भेटले त्यांच्यावर बाबासाहेबांचा मोठा प्रभाव झाला.
And he was a man who had risen from the depths to the heights.
आणि हा जो माणूस आहे अगदी खालपासून ते वरपर्यंत अतिशय मोठा होता.
Yes, Baba Saheb is one man born every 1,000 years.
आता बाबासाहेबांसारखा माणूस हजारो वर्षातून एकदा जन्माला येतो.
But nonetheless, he teaches us that we too can rise above our conditions.
परंतु तरी सुद्धा त्याने असे सांगितलं की आपली जी काही अवस्था आहे त्याच्यातून आपणही उंच उठू शकतो, वर उठू शकतो.
However, society wants us to be, we can be more.
आता समाज जर आपल्याला कसल्याही प्रकारची आपल्याकडून अपेक्षा करत असो तसंच ठेवू इच्छिते तरी पण त्या अवस्थेतून आपण बाहेर येऊ शकतो.
When I see what Baba Saheb has achieved, I want to do so much more myself.
जेव्हा मी पाहतो की बाबासाहेबांनी काय साध्य केलं तेव्हा मला असं वाटतं की मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे.
When I see Baba Saheb, I get so much courage.
जेव्हा मी बाबासाहेबांना पाहतो तेव्हा माझ्यामध्ये मोठं धैर्य निर्माण होतं.
So Baba Saheb was a man who could not be suppressed.
तर बाबासाहेब अशी व्यक्ती होती ज्यांना आपण दडपून टाकू शकत नाही.
He was such an intelligent man, such an active man.
अतिशय बुद्धिमान होते, अतिशय सक्रिय होते.
He had 4 doctorates.
त्यांना 4 प्रकारचे डॉक्टरेट मिळाले होते.
Most people have trouble getting one.
आता अनेक लोक एकच मिळवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावा लागतो.
But he got 4.
परंतु त्यांच्याकडे 4 होते.
He was one of the most educated men of his time.
आणि त्यांच्या वेळेतले ते असे व्यक्ती होते ज्यांना उच्च असं शिक्षण प्राप्त झालं होतं.
From such a low position, he rose so high.
अतिशय खालच्या अशा सामाजिक पातळीतून ते आले परंतु अतिशय वर उंच गेले.
All his life he was educating himself.
संपूर्ण आयुष्यभर ते स्वतःला शिक्षण देत राहिले.
Right towards the end of his life, he learned Pali.
अगदी जीवनाच्या शेवटी ते पाली शिकले.
He wrote a Pali dictionary and a Pali grammar.
त्यांनी पालीचं व्याकरण, पालीचा शब्दकोश लिहिला.
Well, it's very difficult to learn a new language when you're older.
आणि जेव्हा तुम्ही अतिशय प्रौढ होता तेव्हा एखादी भाषा शिकणं अतिशय कठीण असतं.
I've been trying to learn a little bit of Hindi, a little bit of Marathi.
आता मी थोडं हिंदी आणि थोडी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय.
All I can say is मला मराठी येत नाही.
आणि मी एवढंच म्हणू शकतो की मला मराठी येत नाही.
If the words don't stay in my mind.
आता हे शब्द माझ्या डोक्यात काही राहतच नाही.
I put them in one ear and they come out the other.
आता मी त्यांना एका कानातून घालतो दुसऱ्या कानातून ते बाहेर पडतात.
I can't learn this language.
आता ह्या भाषा मी काही शिकूच शकत नाही.
But Baba Saheb, the same age as me, learned a new language.
परंतु बाबासाहेब माझ्याच वयाचे जेव्हा होते तेव्हा नवीन भाषा शिकत होते.
He didn't just learn a new language, but he wrote a grammar for it.
आता केवळ नवीन भाषा ते शिकले नाहीत त्या भाषेचं व्याकरण त्यांनी लिहून काढलं.
बाबासाहेब learned the violin quite late in his life.
अगदी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी व्हायलिन सुद्धा शिकले.
All his life he tried to improve himself.
त्यांच्या आयुष्यात ते सातत्याने स्वतःचा विकास करीत राहिले.
All his life he was educating himself.
संपूर्ण आयुष्यभर ते स्वतःला शिक्षण देत राहिले.
He was so alive.
ते नेहमीच असा अगदी जिवंत होते.
He was a man who was constantly trying to make more of himself.
ते सातत्याने स्वतःमध्ये अधिक अधिक मोठा विकास घडवून आणत होते.
Baba Sahib was so upright.
बाबा साहेब अगदी सरळ जीवन जगणारे होते.
You know the way in India, they'll always accuse anybody of corruption.
आता आपल्याला माहित आहे की भारतामध्ये कुणी असो भ्रष्टाचाराचा त्याच्यावर आरोप होत असतो.
It doesn't matter how innocent they are, anybody is accused of corruption.
आता समजा त्यांचा काही जरी दोष नसला तरी कुणी असो त्याच्यावर मात्र दोषारोपण होत असतं.
But I've never heard of anybody even accusing Baba Sahib of corruption.
परंतु मी असं कधीच ऐकलं नाही की कुणी तरी बाबासाहेबांवर भ्रष्टाचाराचा आरोप करतो आहे.
He was such an honest man, such an upright man.
अतिशय प्रामाणिक अतिशय सरळ जीवन जगणारे होते.
And he never betrayed Sheila.
आणि त्यांनी कधी कुठल्याही शिलाचा भंग केला नाही.
But the most impressive thing about Baba Sahib of all to me is what a compassionate man he was.
परंतु बाबासाहेबांबद्दल अतिशय प्रभावित करणारा मुद्दा माझ्यासाठी म्हणजे ते अतिशय करुणावान होते.
He could have been so wealthy.
ते अतिशय श्रीमंत होऊ शकले असते.
He had such a good education.
त्यांच्याकडे अतिशय चांगलं शिक्षण होतं.
He came back to India, he could have made himself crores and crores of rupees.
जेव्हा ते भारतात परत आले ते स्वतःसाठी करोडो रुपये कमावू शकले असते.
He could have just around. He could have just relaxed.
हां, तर ते केवळ आराम करत राहिले असते.
He could have just had a wealthy, happy life for himself.
तर अगदी श्रीमंत विलासी तसं ते जीवन जगू शकले असते.
He could have built himself a palace.
त्यांनी स्वतःसाठी मोठा एक राजवाडा बांधला असता.
He could have had a big, big car.
हां, मोठी मोठी कार त्यांच्याकडे असती.
He could have just relaxed.
हां, केवळ त्यांनी आराम केला असता.
But no, that's not what he did.
परंतु त्यांनी असं मात्र केलं नाही.
He never even thought of that.
त्यांनी याचा विचार सुद्धा केला नाही.
He was always short of money all his life.
तर त्यांच्या संपूर्ण जीवनभर त्यांना आर्थिक टंचाई भासवली.
Well, I was in Mumbai. Somebody told me that Baba Sahib had difficulty paying for his house.
जेव्हा आता मी मुंबईमध्ये होतो तेव्हा मला सांगण्यात आलं तर बाबासाहेबांना त्यांच्या घराचं भाडं देण्यासाठी सुद्धा मोठी अडचण होती.
He didn't have enough money to pay for his house.
त्यांच्या घराचे जे काही पैसे आहेत ते पैसे देण्यासाठी पुरेसे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते.
And a friend helped him out by renting some rooms from him.
आणि मग त्यांच्या मित्रांनी घर भाड्याने घेण्यासाठी त्यांना मदत केली.
So instead of making himself a very wealthy man, he didn't even have enough money for his own life.
आता ते स्वतःला अतिशय श्रीमंत करू शकले असते परंतु तसं न करता त्यांनी त्या जीवनामध्ये त्यांच्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते.
And that was because he devoted his life to the uplift of his people.
असं का घडलं? कारण त्यांनी त्यांचं जीवन त्यांच्या लोकांना वर उचलण्यासाठी पूर्ण खर्ची घातला.
This is very rare indeed.
आता हे अतिशय विरळ असतं.
Even today, many people have benefited from reservations, have got good jobs.
आता असे अनेक लोक आहेत आरक्षणामुळे ज्यांना चांगल्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत, चांगल्या प्रकारे त्यांचा फायदा झालेला आहे.
They benefited from what Baba Sahib has made possible for them.
बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी जे काही शक्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा मोठा फायदा झालेला आहे.
And what do they do?
मग ते काय करतात?
They forget where they've come from.
कुठून ते आले ते विसरून जातात.
They forget the people who born them.
आणि ज्या समाजातून ते आले त्याच्याबद्दल ते विसरून जातात.
They forget that they need to help their brothers and sisters.
आणि ते हे विसरतात की त्यांना त्यांच्या बंधू आणि भगिनींना मदत केली पाहिजे.
But Baba Sahib did not turn his back on his brothers and sisters.
परंतु बाबासाहेबांनी मात्र आपले जे बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी पाठ आपली काय फिरवली नाही.
And he lived his life for the sake of others.
आणि संपूर्ण जीवन इतरांसाठी ते जगले.
All his life he sacrificed himself again and again for the uplift of the masses.
संपूर्ण आयुष्यभर ते सातत्याने त्याग करीत राहिले जेणेकरून लोक जे आहेत त्यांचं जीवनमान उंचावे.
Today somebody told me something that moved me very much.
आता एक कुणीतरी मला काय सांगितलं त्याचा फार माझ्यावर मोठा प्रभाव झाला.
I was in Chandrapur.
मी चंद्रपूर मध्ये होतो.
And you know that he did conversions on the 16th of October in Chandrapur.
आता तुम्हाला माहिती असेल की 16 ऑक्टोबरला त्यांनी चंद्रपूर येथे धर्मांतर केलं.
Well, after the 14th of October he was very ill.
आता 14 ऑक्टोबर नंतर खरं म्हणजे ते अतिशय आजारी होते.
But people wanted him to come to Chandrapur.
आता चंद्रपूरच्या लोकांना वाटलं की त्यांनी चंद्रपूरला यावं.
So even though he was very sick, he went to Chandrapur and conducted the conversions.
आता जरी ते खूप आजारी होते तरी चंद्रपूरला गेले आणि धर्मांतराचा सोहळा त्यांनी पार पाडला.
My impression is that Baba Saheb sacrificed his life for the sake of his people.
मला असं दिसतं की त्यांनी आपल्या लोकांसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला.
He wore himself out for the sake of others.
आपलं शरीर त्यांनी इतरांसाठी झिजवलं.
He was a deeply kind and compassionate man.
अतिशय मैत्रीपूर्ण अतिशय करुणावान ते होते.
I heard a wonderful story.
मी अतिशय एक सुंदर अशी गोष्ट ऐकलेली आहे.
One of our order members from Ulasnagar told me this story about his own experience.
तर एक आमचे धम्मचारी उल्हासनगरचे आहेत त्यांनी आपल्या जीवनाचा एक अनुभव सांगितला.
He was just a little boy at the time.
त्यावेळेस एक ते छोटा एक लहानचे लहानचे मुलगा होता तो.
And he got something of an education.
आणि मग त्यांना काही शिक्षण घ्यायचं होतं.
But then his parents ran out of money and they couldn't afford to support him any longer.
परंतु त्यांच्या आई वडिलांकडे पुरेसे पैसे नव्हते आणि त्या शिक्षणासाठी ते मदत करू शकत नव्हते.
But this little boy really wanted to get an education.
परंतु या लहान मुलाला असं वाटलं की खरंच मला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे.
He was so inspired by Baba Saheb, he wanted an education.
बाबासाहेबांपासून त्यांना एवढी प्रेरणा मिळाली की त्यांना असं वाटलं की मी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे.
He didn't know what to do.
त्यांना हे माहिती नव्हतं की आता काय करावं.
So he just thought to himself, I'll go to Baba Saheb.
आणि मग त्यांनी विचार केला की आता मी बाबासाहेबांकडे जाईन.
So little ragged village boy.
आता अगदी म्हणजे तो छोटासा लहानसा मुलगा होता फाटके कपडे त्याचे होते.
He managed to get to Bombay.
आणि मग तो मुंबईला कसा बसा आला.
He went to Dadar.
हा दादरला तो गेला.
Went to Rajgriha.
राजगृहा इथं तो गेला.
And he went up to the front door.
आणि मग तो पुढच्या दारापाशी गेला.
One of Babasaheb's sons was there.
बाबासाहेबांचा एक मुलगा तिथे होता.
And he said, well, what can I do for you?
आणि मग त्या मुलाने विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू शकतो.
So this little boy said, well, I want to see Babasaheb.
आणि मग तो लहान मुलगा म्हणाला की मला बाबासाहेबांना भेटायचं आहे.
So the son said, well, he's upstairs in the library reading.
आणि मग त्यांनी म्हटलं की ते पहिल्या माळ्यावर आहेत ते आपल्या वाचनालयामध्ये वाचत आहेत.
So he went up the stairs very, very frightened.
आता तो वर गेला आणि फार त्याला भीती वाटत होती.
And he went into the library.
आणि मग त्या लायब्ररीमध्ये तो गेला.
And there was Babasaheb reading a book.
आणि तिथे बाबासाहेब पुस्तक वाचत होते.
And apparently he was very, very concentrated on this book.
आणि अगदी स्पष्ट दिसलं की बाबासाहेब अतिशय एकाग्रपणे पुस्तक वाचत होते.
And after a while he looked up and he saw this little boy.
आणि मग नंतर त्यांनी पाहिलं की एक लहान मुलगा तिथे उभा आहे.
So this very great man who was, I don't know, at that time a cabinet minister.
आता अतिशय महापुरुष ते होते कदाचित त्यावेळेस ते मंत्री असतील केंद्रामध्ये.
And this poor boy from a village.
आणि अतिशय गरीब मुलगा खेड्यातला तिथे आलेला आहे.
He didn't just say to him, go away, don't bother me.
तर बाबासाहेबांनी असं म्हटलं की जा जा मला काही त्रास देऊ नको.
He said, hello, welcome, what can I do for you?
तर ते म्हणाले की या तुमच्यासाठी मी काय करू शकतो.
So this little boy explained what he wanted, a good education.
मग त्या लहान मुलाने सांगितलं की मला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे.
So Baba said, okay, I will try and arrange that for you.
आणि मग बाबासाहेब म्हणाले की ठीक आहे तुमच्यासाठी तशी मी सोय करतो.
And he wrote a letter and gave it to him.
मग त्याने एक पत्र लिहिलं आणि ते पत्र त्याला दिलं.
And he told him to take that letter to the hostel in Thane.
आणि मग त्यांनी म्हटलं की ठाण्यामध्ये जे एक वसतिगृह आहे तिथं हे पत्र तुम्ही घेऊन जा.
So that little boy was able to go and get a good education and to serve his people.
आणि मग हा जो लहान मुलगा आहे त्याला चांगलं शिक्षण मिळू शकलं आणि मग त्यांनी आपल्या लोकांची सेवा केली.
That's the kind of man Babasaheb was.
आणि अशा प्रकारचे बाबासाहेब होते.
He could care for a little village boy.
अगदी खेड्यातला लहान मुलगा जरी आला तरी त्याची काळजी घेतली.
He got time for everybody.
प्रत्येकासाठी त्यांच्याकडे वेळ होता.
He wanted to help everybody.
प्रत्येकाला त्यांना मदत करायची होती.
He wasn't proud and dismissive.
तर त्यांच्यामध्ये फार मोठा अभिमान होता आणि इतरांना ते काही तुच्छ लेखत नव्हते.
Usually when people get gets wealthy and get educated, they forget other people.
आणि बऱ्याचदा जेव्हा लोकांना मोठं शिक्षण मिळतं फार श्रीमंत होतात ते इतरांना विसरून जातात.
They say, well, now I'm a Baba Saheb. Go away.
आणि त्यांना वाटलं की आता मोठा साहेब मी झालो तुम्ही आता दूर जा.
But this is not Baba Saheb.
परंतु बाबासाहेब मात्र असे नव्हते.
He was deeply compassionate man.
अतिशय सखोल त्यांच्यामध्ये करुणा होती.
And there are so many stories of this kind.
आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत.
So for me this is what moved me most.
आणि ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे अगदी माझ्या हृदयाला मोठा स्पर्श झाला.
This is the kind of man Baba Saheb was.
आणि बाबासाहेब अशा प्रकारचे व्यक्ती होते.
So I'm proud to call myself a son of Baba Saheb.
आणि म्हणून मला बाबासाहेबांचा मी पुत्र आहे हे म्हणताना मोठा अभिमान वाटतो.
But why? Why does an Englishman Think of Baba Sahib as his teacher.
आता एक इंग्लिश माणूस बाबा साहेबांना आपला गुरु कसा काय मानतो?
What has Baba Sahib taught me?
आता बाबा साहेबांनी मला काय शिकवलं?
After all, I was a Buddhist before I came to India.
आता भारतात येण्यापूर्वी मी बौद्ध होतो.
I've been practicing Buddhism and doing meditation for many years.
बुद्ध धर्माचं मी आचरण करीत होतो, ध्यानाचं मी सराव करत होतो अनेक वर्षापासून.
But I learned something from Baba Sahib that I did not know.
परंतु एक गोष्ट मात्र मला माहिती नव्हती जी मी बाबा साहेबांकडून शिकलो.
What I saw from Baba Sahib was that the Dhamma can change society.
तर बाबा साहेबांकडून मी काय शिकलो, काय पाहिलं मी, तर धम्मामुळे समाजामध्ये परिवर्तन येऊ शकतं.
In the UK and England, those of us attracted to Buddhism are usually attracted for personal reasons.
आता इंग्लंड मध्ये जे लोक बुद्ध धर्माचं आचरण करतात तर बहुधा म्हणजे स्वतःच्या विकासासाठी ते बुद्ध धर्माकडे येतात.
I've never suffered socially.
आता सामाजिक दृष्ट्या मला काही तिकडे त्रास झाला नाही.
I didn't come from a privileged family, but I came from a quite comfortably placed family.
आता अतिशय काही श्रीमंत माझा कुटुंब नव्हता, परंतु एक चांगल्या कुटुंबातून मी आलो.
I've never experienced any sort of prejudice or oppression against me.
तर माझ्यावर काही अन्याय झाला, अत्याचार झाला असा काही माझा काही अनुभव नाही.
For me, the Buddha Dhamma is attractive because it teaches me the meaning of human life.
मी बुद्ध धर्माकडे आकर्षित झालो कारण जीवनाला काहीतरी अर्थ असावा हे मला बुद्ध धर्मातून शिकायला मिळालं.
So when I came to India, I was pursuing that meaning.
आणि जेव्हा मी भारतामध्ये आलो तर तोच अर्थ मी इथं पाहत होतो.
I didn't realize that the Buddha Dhamma is revolutionary.
आणि मला तेव्हा लक्षात आलं नाही की बुद्ध धर्म खरोखरच मोठा क्रांतिकारी आहे.
The Buddha Dhamma changes society.
तर बुद्ध धर्म समाजामध्ये परिवर्तन आणतं.
If people would practice the Buddha Dhamma, society would change.
जर लोकांनी बुद्ध धर्माचं आचरण केलं तर समाजामध्ये परिवर्तन येईल.
बाबासाहेबांचा मेसेज टू द वर्ल्ड.
आणि हाच बाबासाहेबांचा संपूर्ण जगासाठी संदेश आहे.
इफ यू वॉन्ट टू चेंज सोसायटी, प्रॅक्टिस द धम्म.
जर तुम्हाला समाजामध्ये परिवर्तन हवं असेल तर मग तुम्ही धम्माचं आचरण करा.
इफ यू वॉन्ट टू चेंज इंडिया, प्रॅक्टिस द धम्म.
जर तुम्हाला भारतामध्ये परिवर्तन हवं असेल तर मग तुम्ही धम्माचं आचरण करा.
इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड, प्रॅक्टिस द धम्म.
जर तुम्हाला जगामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर मग तुम्ही धम्माचं आचरण करा.
दिस इज द मेसेज दॅट आय लर्न फ्रॉम बाबा साहेब.
आणि बाबा साहेबांकडून हा संदेश मी शिकलेलो आहे.
देयर इज सो मच इनजस्टिस इन द वर्ल्ड.
आता जगामध्ये खूप काही अन्याय आहे.
देयर इज सो मच डिसहार्मनी अँड अँटॅगनिझम अँड वॉर.
खूप काही विसंवाद आहे, युद्ध आहे, शत्रुत्व आहे.
देयर इज सो मच सफरिंग.
आणि खूप काही दुःख आहे.
अँड सो मच ऑफ दॅट सफरिंग कम्स अबाउट बिकॉज ऑफ ह्यूमन क्रूएल्टी.
आणि हे जे काही दुःख निर्माण होतं याचं काय कारण आहे, तर जो काही मानवी क्रूरता आहे त्याच्यातून हे निर्माण होतं.
The Dhamma is the solution.
आणि धम्म हा याच्यावरचा उपाय आहे.
This is Baba Sahib's message.
बाबा साहेबांचा हा संदेश आहे.
He fought all his life to end the injustice of caste.
बाबा साहेब संपूर्ण आयुष्यभर जातीतून जो काही अन्याय निर्माण होतो त्याच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला.
He hated that system.
तर ही जी काही रचना आहे त्याचा त्यांनी फार तिरस्कार केला.
That system that divides one human being against another.
आणि ही जी काही रचना आहे या रचनेमध्ये एक माणूस दुसऱ्या माणसाशी विलग होतो, त्याच्यामध्ये अशा प्रकारे भेद निर्माण होतो.
That system that teaches one person that another person is not a proper human being.
आणि ही जी काही रचना आहे ती रचना असं शिकवते की एक माणूस दुसऱ्या माणसाला योग्य प्रकारचा मानवच समजत नाही.
That system that breeds hostility between human beings.
आणि ही जी काही रचना आहे याच्यामध्ये मानवा मानवामध्ये अशा प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो.
Baba Sahib said all his life he struggles to end the system.
आणि ही रचना बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांनी संघर्ष केला.
He struggled through political and social action.
आता राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी तो संघर्ष केला.
He struggled in government.
त्यांनी सरकारमध्ये जाऊन संघर्ष केला.
He established a constitution for the free India.
आणि स्वतंत्र भारतासाठी त्यांनी घटना निर्माण केली.
He based that constitution on the principles of liberty, equality and fraternity.
आणि त्या घटनेमध्ये त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्व मांडली.
But he felt that was not enough.
परंतु त्यांच्या लक्षात आलं की एवढं पुरेसं नाही.
He knew that was not enough.
त्यांना हे माहिती होतं की हेच पुरेसं नाही.
Because a constitution is only as good as the people who live in that constitution.
आता ही घटना तेव्हा चांगली असेल जेव्हा त्या घटनेनुसार लोक आचरण करतील.
He said in the Rajya Sabha that we built a temple for gods to live in.
आता राज्यसभेमध्ये ते म्हणाले की देवाला राहण्यासाठी आम्ही एक मंदिर निर्माण केलं.
The constitution is like a temple.
आणि ही जी काही घटना आहे ती त्या मंदिरासारखी आहे.
Beautiful temple.
अतिशय सुंदर असं ते मंदिर आहे.
And in that temple there should be a god.
आणि या सुंदर मंदिरामध्ये देव असला पाहिजे.
But he said instead of a god, a devil lives there.
परंतु त्या देवाच्या ठिकाणी मात्र तिचा शैतान घुसलेला आहे.
So who is the god and who is the devil?
आता मग हा देव कोण आहे आणि शैतान कोण आहे?
The god should be this free citizen of India.
आता ज्याला आपण देव म्हटलं तर या भारतातील जे स्वतंत्र नागरिक आहेत ते म्हणजे देव.
It should be the citizens of India united in fraternity.
तर अशा प्रकारे भारताचे जे नागरिक आहेत बंधुत्वाने ते एक झाले पाहिजे.
But who came and lived there?
परंतु तिथे कोण राहतो आहे?
Beings with caste mind.
परंतु तिथे जातीतेची मानसिकता आहे.
Beings trying to repress others.
हां, ते इतरांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करतायत.
Devils.
Sorry.
Devils.
हाँ, ते शैतान आहे.
That's who came and lived there.
आणि ते तिथे येऊन राहत आहे.
So Baba said, saw that the constitution was not enough.
आणि बाबा साहेबांनी पाहिलं की घटनाच पुरेशी नाही.
For there to be a temple, you need a god.
आता जर एखादा समजा मंदिर असेल तर मग तिथं देव पाहिजे.
You've got to change that devil into a god.
आता हा जो काही शैतान आहे त्याचं परिवर्तन आपल्याला देवामध्ये करावं लागणार आहे.
How to change a devil into a god?
आता हा शैतान आपण देवामध्ये कशा प्रकारे परिवर्तित करू?
This is the magic that Baba Sahib wanted to perform.
आणि हीच जादू खरं म्हणजे बाबासाहेबांना करायची होती.
Well, he thought that the best way to change a devil into a god is through the Dhamma.
आणि मग त्यांनी पाहिलं की हा जो काही शैतान आहे जर त्याला देवामध्ये परिवर्तित करायचं असेल तर हे धम्मानेच होऊ शकतं.
If the devil would only practice the Dhamma, he'd become a god.
जर त्या शैतानाने धम्माचं आचरण केलं तर तो देव होईल.
And then the constitution would be the basis for a perfect society.
आणि मग ही घटना एक संपूर्ण समाजासाठी एक आधार ठरेल.
So we need to think about this quite carefully.
आता याचा आपण अतिशय काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.
Baba Sahib's conversion to the Buddha Dhamma was in order to change society.
बाबा साहेबांचं बुद्ध धम्माचं जे काही धर्मांतर आहे ते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी होतं.
It was in order to make men and women who were fit to live under this constitution.
त्यांना अशा प्रकारे जे काही स्त्री पुरुष आहेत या घटनेमध्ये अशा प्रकारे ते वागू शकतील यासाठी धर्मांतर केलं.
It was to train the citizens of India to live under that free constitution.
तर त्यांना एक प्रकारे हे जे काही भारताचे नागरिक आहेत त्यांना प्रशिक्षण मिळावं जेणेकरून त्या या घटनेच्या अंतर्गत ते आचरण करू शकतील.
It was to change and sweep away the system of graded inequality that is caste.
तर त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण द्यायचं होतं की ही जी काही श्रेणीबद्ध विषमता आहे जातीता आहे त्याच्यातून लोक मुक्त होतील.
So let's look a bit closely at this.
आता हे आपण फार थोडंसं अजून जवळून पाहूया.
Well, we use the term caste system.
आता आपण जाती व्यवस्था हा शब्द वापरतो.
And it sounds as if it's some sort of something that's independent of human beings.
आता जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो असं वाटतं की मानवापेक्षा काहीतरी हा वेगळा असा काहीतरी भाग आहे.
But what is the caste system?
आता ही जाती व्यवस्था काय आहे?
It's a way in which one Indian behaves towards another Indian.
तर जाती व्यवस्था म्हणजे एक भारतीय दुसऱ्या भारतीयाशी ज्या प्रकारे वर्तन करतो तिचं निर्माण होतं.
It's an attitude that Indians carry in their minds.
तर एक प्रकारचा हा दृष्टिकोन आहे जो दृष्टिकोन भारतीय आपल्या मनामध्ये घेऊन चालतात.
This is so obvious to me coming from outside India.
आता भारताच्या बाहेरून मी आलो तर हे मी स्पष्टपणे पाहू शकतो.
In England we don't have a caste system.
आता इंग्लंडमध्ये काही जाती व्यवस्था नाही.
We certainly have our problems but we don't have that one.
आता आमचे सुद्धा काही समस्या आहेत परंतु ही समस्या आमची नाही.
So I don't really understand caste.
आणि मग ही जात काय आहे मला समजतच नाही.
Somebody says to me, ah, he's Joshi.
आणि मग कोणीतरी म्हणतो की हा हा जोशी आहे.
He's Kamble.
हा हा कांबळे आहे.
He's Gaikwad.
हा हा गायकवाड आहे.
He's you know something else.
हा तो आणखी कोणीतरी आहे.
And I say, well, doesn't look any different to me.
आणि मी विचार करतो मला तर काही वेगळे दिसत नाही.
One head.
एक डोकं आहे.
टू आर्म्स.
दोन हात आहेत.
टू लेग्स.
दोन पाय आहेत.
दे लुक एक्झॅक्टली द सेम टू मी.
अगदी मला ते सारखेच दिसतात.
पण आफ्टर ऑल इफ यू कंडक्टेड अ ट्रान्सप्लांट ऑपरेशन फ्रॉम अ जोशी टू अ गायकवाड the heart would beat the same.
आता समजा जोशीचं जे हृदय आहे ते समजा त्या गायकवाडच्या शरीरामध्ये जर आपण ट्रान्सप्लांट केला तरी ते हृदय मात्र चालणारच आहे.
I can't see cast.
मी जात पाहू शकत नाही.
They didn't put that program in my brain when I was born.
तर जेव्हा माझा जन्म झाला तर हा प्रोग्राम माझ्या डोक्यामध्ये कोणी घातला नाही.
But all Indians have got this program.
परंतु सगळ्या भारतीयांच्या डोक्यामध्ये हा प्रोग्राम आहे.
All Indians, immediately when they see another Indian, they think, aaple log or aaple log nahi.
जेव्हा भारतीय लोक दुसऱ्या भारतीयाला पाहतात तेव्हा पहिला विचार येतो की आपले लोक आहेत की आपले लोक नाहीत.
And they say, well, he's not aaple log.
आणि मग ते म्हणतात हे आपले लोक नाहीत.
I say, two arms, two legs, doesn't look any different to me.
आणि मी विचार करतो त्याला दोन हात आहेत, दोन पाय आहेत, एक डोकं आहेत आणि काही वेगळा तर दिसतच नाही.
I don't know how they know.
आणि मला हे माहितच नाही की त्यांना हे कसं कळतं.
But every Indian has got radar for detecting caste.
हा, परंतु प्रत्येक लोकांकडे असं डोकं आहे की एखाद्याची ते दात शोधून काढतात.
So they always ask, what is your name?
आणि मग ते विचारतील तुमचं नाव काय आहे.
When I first heard that, I thought it was just a friendly way of asking who you are.
आणि सुरुवातीला जेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही कोण आहात हे मैत्रीपूर्ण विचारण्याची पद्धत असावी.
But they want to know which filing cabinet you come from.
परंतु त्यांना हे पाहिजे असतं की ज्या काही म्हणजे फाईलच्या कॅबिनेट आहेत तुम्ही कुठल्या कप्प्यातले आहात.
They want to know which box to put you in.
आणि तुम्हाला मग कुठल्या त्या बॉक्स मध्ये घालायचं ते शोधतात.
Which shelf to put you on.
तुम्हाला कुठल्या म्हणजे त्या अलमारी ठेवायचं शेल्फ मध्ये ठेवायचं ते पाहतात.
Shelf up there.
आता वरची म्हणजे ती शेल्फ आहे का
or shelf down there.
किंवा खालच्या त्या शेल्फ मध्ये ठेवायचं का.
This is what Indians do to each other.
आणि भारतीय लोक हेच एकमेकांसोबत करतात.
आपले लोक नाही.
आपले लोक आहेत आपले लोक नाहीत.
This is the instinct that Indians have in them.
आणि भारतीय लोकांमध्ये अशा प्रकारे मनामध्ये हा विचारच असतो.
But it's something that you've learned.
परंतु हे आहे हे काहीतरी आपण शिकतो.
And every time you see somebody and you think like that, that's the caste system.
आणि जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्याला पाहता आणि अशा प्रकारचा विचार करता त्याला जाती व्यवस्था म्हणतात.
The caste system consists in these acts of distinction and separation and hostility.
तर जाती व्यवस्था म्हणजे काय होतं की आपण एकमेकांमध्ये भेद करतो, एकमेकांमध्ये फरक करतो, एकमेकांपासून आपण वेगळे जातो.
And it's this way of being able to see other people as if they don't exist.
आणि जणू काही इतर लोकांकडे आपण असं पाहतो की त्यांचं अस्तित्वच नाही.
As if they don't count.
हा, कदाचित त्यांची आपण काही गणनाच करत नाही.
I find this quite disturbing when I come to India.
जेव्हा मी भारतामध्ये येतो तर खरोखरच या गोष्टीचा मला मोठा त्रास होतो.
You get into an auto rickshaw, for instance.
आता उदाहरणादाखल तुम्ही ऑटो रिक्षा घेता.
And for me, it's quite natural to start talking to the driver.
आणि माझ्यासाठी मोठं नैसर्गिक असतं की जो ड्रायव्हर आहे त्याच्याशी काही आपण गप्पा मारतो.
To try and find out who he is and where he comes from.
आणि मग त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात.
But usually they're so used to nobody paying them any attention. They don't look up.
आणि त्यांना आता एवढी सवय झालेली आहे की त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत आहेत म्हणून ते सुद्धा कुणाकडे पाहत नाही.
People just see them as a machine for driving the rickshaw.
आणि लोक जणू काय असं पाहतात की एक यंत्र आहे आणि हे यंत्र तो ऑटो रिक्षा चालवतो आहे. आता मागे मी एका हॉटेलमध्ये होतो.
And there was a boy just collecting plates.
आणि तिथे एक मुलगा होता जो प्लेट गोळा करायचा.
So, I smiled at him.
आणि मग त्या मुलाकडे पाहून मी स्मित केलं.
And I could see he was very shocked.
आणि मी पाहू शकलो की त्या मुलाला मोठा धक्का बसला.
Usually people don't pay many attention at all.
आणि बऱ्याचदा काय होतं की लोक त्यांच्याकडे लक्षच देत नाही.
And to begin with, he was quite frightened.
आणि सुरुवातीला मात्र त्याला भीतीच वाटली.
But after a while, we became friendly.
आणि नंतर मात्र तो माझ्याशी मोठा मैत्रीपूर्ण झाला.
But in Indian society, if people are serving, you don't even see them.
आता भारतीय समाजामध्ये जे लोक सेवा करतात त्यांच्याकडे आपण पाहत सुद्धा नाही.
That's what this caste mentality does.
आणि हीच जातीची मानसिकता जी आपल्यामध्ये आहे.
We don't see other people as human beings.
आपण इतरांना मानव म्हणूनच पाहत नाही.
And aaple log nahi are not even really proper human beings.
आणि आपण असं पाहतो की हे आपले लोक आहेत आणि जे आपले लोक नाही त्यांना आपण योग्य प्रकारे मानव सुद्धा समजत नाही.
So the caste system consists of acts between human beings.
तर जाती व्यवस्था जी आहे तर एक माणूस दुसऱ्या माणसाची जी काही कृती करतो त्याच्यामध्ये ती असते.
Every time we ignore a rickshaw driver.
आता जे काही रिक्षा चालक आहेत प्रत्येक वेळेस आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.
Every time we withdraw from somebody when we find out what caste they come from.
आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा कुठल्या जातीचा आहे त्याच्यापासून आपण दूर जातो.
Every act of oppression.
आणि जे काही म्हणजे अत्याचार आहे ते घडत असतात.
That's the caste system.
आणि या जाती व्यवस्था.
The caste system consists of our acts in relation to each other.
जाती व्यवस्था आपली इतरांप्रतीची कृती कशी आहे याच्यावर असते.
The caste system disappears when we act in a different way towards each other.
आपण जेव्हा इतरांशी वेगळ्या प्रकारे जेव्हा वर्तन करू तेव्हा ही जाती व्यवस्था नष्ट होईल.
When we act towards each other with respect, dignifying each other, that's the end of the caste system.
जेव्हा आपण एकमेकांचा आदर करू एकमेकांचा सन्मान करू तेव्हा जाती व्यवस्था नष्ट होईल.
When we act towards others as our brothers and sisters, regardless of where they come from, that's the end of the caste system.
जेव्हा आपण इतरांना आपले बंधू आणि भगिनी समजू कुठलीही त्यांची पार्श्वभूमी असो त्यावेळेस जाती व्यवस्था नष्ट होईल.
The end of the caste system is when we say सर्व लोक आपले लोक आहे.
जाती व्यवस्था तेव्हा नष्ट होईल जेव्हा आपण असं म्हणू की सर्वच लोक आपले लोक आहेत.
When we can say that, that's the end of the caste system.
आणि जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा ही जाती व्यवस्था नष्ट होईल.
When we behave towards each other with kindness and compassion, that's the end of the caste system.
जेव्हा आपण एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागू करुणेने वागू तेव्हा जाती व्यवस्था नष्ट होईल.
You remember in the 13th pratigya, Baba Saheb, that we've all taken, Baba Saheb says we should be compassionate towards others, we should nurture all beings.
आता बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये 13वी प्रतिज्ञा दिली तर ते असं म्हणतात की सर्वांचा आपण आदर केला पाहिजे आणि जे प्राणी मात्र आहेत त्यांचं आपण संगोपन केलं पाहिजे.
When we nurture other beings, that's the end of the caste system.
जेव्हा आपण इतर प्राणी मात्रांचं संगोपन करतो त्यावेळी जाती व्यवस्था नष्ट होते.
So, getting rid of the caste system means each of us acting rightly towards everybody else in India.
आता जाती व्यवस्था जर आपल्याला नष्ट करायची असेल तर याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये आपण सर्वांनी इतरांशी योग्य प्रकारे वागलं पाहिजे.
So how is that to happen? This is what Baba Saheb wanted to know.
आता हे कसं घडणार आहे आणि खरं म्हणजे बाबासाहेबाला हेच जाणून घ्यायचं होतं.
Well, we have to get away from the system of ideas that reinforces caste.
आता तुम्हाला अशा प्रकारची जी काही विचार करण्याची तुमची पद्धत आहे ज्यातून अशा प्रकारे जातीयता निर्माण होते त्याच्यातून तुम्ही आधी मुक्त झाला पाहिजे.
We act with hostility and suspicion towards each other because of certain ideas.
आता आपण एकमेकांशी मोठ्या आपल्या मनामध्ये संदेह असतो अतिशय आपण तिरस्कारने वागतो तर ते थोडं आपण बदललं पाहिजे.
So we need to change those ideas.
तर आपण हे जे काही आदर्श आहेत ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या बदलल्या पाहिजे.
We need to get rid of those ideas and replace them with other ideas.
तर हे जे काही विचार आहेत हे विचार सोडून देऊन नवीन विचार आपण मनात आणले पाहिजे.
This is what Baba Saheb saw.
बाबा साहेबांनी हेच पाहिलं.
We must get rid of this old system of ideas, replace it with the Dhamma.
आणि मग जुने जे काही आपल्या मनातले विचार आहेत ते काढून टाकून त्याच्या ठिकाणी आपण धम्म आणला पाहिजे.
Because the Dhamma teaches us to see every single living being as our brother and sister.
कारण धम्म आपल्याला शिकवतो की प्रत्येक जो कोणी मानव आहे तो आपला बंधू किंवा भगिनी आहे.
On the basis of the Dhamma, we see others as valuable.
धम्माच्या आधारावर जेव्हा आपण इतरांना पाहतो तर तो काहीतरी आपल्याला मोठा मौल्यवान वाटतो.
The Dhamma teaches us not to see people as there and there.
तर धम्म आपल्याला असं शिकवत नाही की एक माणूस इथे आहे दुसरा माणूस इथे आहे.
It teaches us not to see things as आपले लोक and आपले लोक नाही.
तर धम्म आपल्याला हे शिकवत नाही की हे आपले लोक आहेत हे आपले लोक नाहीत.
The message of the Dhamma is सर्व लोक आपले लोक आहेत.
आणि धम्माचा संदेश मग काय आहे? सर्व लोक आपले लोक आहेत.
So we need to change these ideas in our minds to the ideas of the Dhamma.
मग आपल्या मनातले जे काही विचार आहेत ते आपण बदलवले पाहिजेत आणि धम्माचे विचार आपण आणले पाहिजे.
The Dhamma teaches us to see that every single human being can become a Buddha.
तर धम्मा आपल्याला काय शिकवतो की प्रत्येक माणूस हा बुद्ध होऊ शकतो.
इट्स नॉट जस्ट सम पीपल हू कॅन बिकम बुद्धस.
असं नाही की आता काही लोक बुद्ध होऊ शकतील.
इट्स नॉट जस्ट सम पीपल बोर्न इनटू सम पर्टिक्युलर कम्युनिटी ऑर व्हाटएवर.
आता असं नाही की काही विशेष समाजामध्ये जे लोक काही जन्माला येतात तेच बुद्ध होऊ शकतात.
इट्स नॉट जस्ट मेन अँड नॉट वुमेन.
असं पण नाही की पुरुष होऊ शकतात स्त्रिया होऊ शकत नाही.
इट्स नॉट एज्युकेटेड पीपल अँड नॉट अनएज्युकेटेड.
आता जे फार शिक्षित आहेत आणि शिक्षित नाहीत असाही प्रश्न नाही.
एव्हरी सिंगल ह्युमन बीइंग हॅज द पोटेन्शियल टू ग्रो till they become a Buddha.
प्रत्येक मानवामध्ये ही क्षमता आहे की बुद्ध म्हणून ते स्वतःचा विकास करू शकतात.
So that's the way we see things in the Dhamma.
आणि धम्मामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो.
We see every human being as just like us.
आपण प्रत्येक मानवाला आपण जसे आहोत तशाच प्रकारे पाहतो.
Everybody is like us. They like to feel happy. They don't like to feel pain.
आता प्रत्येक माणूस असा असतो की त्यांना सुख आवडत असतं दुःख त्यांना नको असतं.
They all have the same basic needs as we do.
आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत तशाच प्रकारच्या त्यांच्या पण मूलभूत गरजा आहेत.
Doesn't matter where they come from in society, they have the same basic feelings and needs as us.
आता ते समाजाच्या कुठल्या म्हणजे त्यांच्या पार्श्वभूमी आहे ते महत्वाचं नाही. जशा आपल्या गरजा आहेत मूलभूत तशा त्यांच्या पण आहेत.
And they have the same potential as us.
आणि आपल्यामध्ये जशी क्षमता आहे तशाच सारखी क्षमता त्यांच्यामध्ये सुद्धा आहे.
So Baba Sahib saw that for there to be a just society, there needs to be a change in our ideas and attitudes.
आणि बाबासाहेबांनी मग पाहिलं की न्याय समाज जर निर्माण व्हायचा असेल तर विचार करण्याची जी काही आपली पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बदल घडून आला पाहिजे.
And that change in our ideas and attitudes is brought by the Dhamma.
आणि ही हा जो काही विचार करण्याची पद्धत आहे हे जे काही आपले दृष्टिकोन आहे जर हे बदलायचे असतील तर धम्माने ते होऊ शकतं.
If people saw things in terms of the Dhamma, they would act righteously towards each other.
जर समजा धम्माच्या अनुषंगाने लोक जर पाहू लागले तर ते इतरांशी योग्य प्रकारे वर्तन करतील.
They would love each other.
ते एकमेकांवर मैत्री करतील.
They would respect each other.
एकमेकांचा आदर करतील.
They would help each other.
एकमेकांना मदत करतील.
They would nurture each other.
एकमेकांचं संगोपन करतील.
And then liberty, equality and fraternity would come into being.
आणि मग स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व निर्माण होईल.
This is Baba Sahib's deep insight into the relationship between Dhamma and social justice.
आणि बाबा साहेबांची खरं म्हणजे हीच मोठी सखोल अशी अंतर्दृष्टी आहे. ते पाहतात की धम्म आणि माणसामध्ये समाज परिवर्तनामध्ये अशा प्रकारचा संबंध आहे.
So this Dhamma revolution that Baba Sahib launched is what we are working for.
आता बाबासाहेबांनी जी धम्मक्रांतीची सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आपण कार्य करीत आहोत.
He's offered India, he's offered the world the way forward.
बाबासाहेबांनी भारतासाठी जगासाठी पुढे जाण्यासाठी मार्ग दिलेला आहे.
Now that work is only just beginning.
आता नुकतीच त्या कार्याची सुरुवात झालेली आहे.
बाबासाहेब converted 48 years ago.
बाबासाहेबांनी 48 वर्षांपूर्वी धर्मांतर केलं.
So many people followed him at that time.
त्यावेळेस अनेक लोक बाबासाहेबांच्या मागे आले.
But it's still only a small proportion of the population of India.
परंतु भारतीय लोकसंख्येचा अजूनही अतिशय थोडी लोकसंख्या बौद्ध आहे.
And there's still so much injustice, so much casteism in India.
अजूनही समाजामध्ये खूप अन्याय आहे, खूप जाती व्यवस्था आहे.
I was so shocked to see that in Tamil Nadu some aid is not getting through to the so-called Dalit castes.
आता तामिळ नाडू मध्ये मला मोठा धक्का बसला हे ऐकून की काही जे लोक आहे ज्यांना दलित म्हणलं जातं त्या लोकांना तेवढी मदत मिळत नाही.
There's even caste in suffering.
आता जिथं दुःख असतं तिथेही जातीची मानसिकता असते.
The tsunami doesn't know caste.
आता सुनामी जी आहे त्याला काही जात माहिती नसते.
It brings disaster to everybody.
आणि सुनामीचा विध्वंस सर्वांसाठी आला.
But aid is delivered on a caste basis.
परंतु जी काही मदत आहे ती मदत मात्र जातीच्या आधारावर दिली जाते.
Brothers and sisters, we have to change this terrible system.
बंधू आणि भगिनींनो ही भयंकर अवस्था आपण बदलली पाहिजे.
We still have to change the system that Baba Sahib fought all his life to remove.
बाबासाहेब संपूर्ण आयुष्यभर जी व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी संघर्ष केला अजूनही ती बदलण्याची गरज आहे.
We have to try to bring about a sense of genuine fraternity amongst all Indian citizens.
तर सर्व जे भारतीय नागरिक आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये बंधुत्व आणण्याची गरज आहे.
We still have to complete this Dhamma revolution.
ही जी काही धम्म क्रांती आहे ती आपल्याला अजूनपर्यंत पूर्ण करायची आहे.
And it's in our hands.
हे आपल्या हातात आहे.
The whole point of the Buddha Dhamma is that it makes us responsible for ourselves.
बुद्ध धम्माचा जर काही मुद्दा असेल तर तो म्हणजे हा की बुद्ध धम्म आपल्याला जबाबदार बनवतो.
In the Buddha Dhamma, we don't wait for some god to save us.
बुद्ध धम्मामध्ये कुठल्या देवाची आपण वाट पाहत नाही जो आपल्याला वाचवेल.
We don't just wait and say, oh Bhagavan, please make a perfect society.
तर आपण अशी वाट पाहत नाही की हे देवा चांगला समाज तू घडव.
Please come down and make a perfect society.
कृपया खाली ये आणि एक चांगला परिपूर्ण समाज तयार कर.
Please take away this evil of caste.
आणि जे काही जातीचा हा दुष्टपणा आहे कृपया तू घेऊन जा.
If you think that's the way the caste system is going to go, it's going to be here for a million years.
आणि जर समजा तुम्ही असा विचार करत असाल की अशा पद्धतीने जाती व्यवस्था बंद होईल तर लाखो वर्षे ही जाती व्यवस्था तशीच राहील.
The caste system will go if each of us takes personal responsibility for spreading the dhamma.
आणि जाती व्यवस्था तेव्हाच जाऊ शकते आपल्यापैकी प्रत्येक जण धम्म प्रचाराची जोपर्यंत जबाबदारी घेत नाही तोपर्यंत जाती व्यवस्था जाणार नाही.
The dhamma is the religion of personal responsibility.
धम्म हा अशा प्रकारचा धर्म आहे की जिथे आपण स्वतःची व्यक्तिगत जबाबदारी घेतो. बाबासाहेबांनी हा धम्म निवडला कारण तिथं याच्यावर अधिक भर दिला जातो की तुम्ही व्यक्तिगत स्वतः जबाबदारी घ्या.
We don't just stand and wait.
आपण केवळ उभे राहून वाट पाहत नाही.
We act.
आपण कृती करतो.
Other religions, the religions that look for help from heaven, a bit like people standing at a bus stop.
आता जसं इतर धर्मामध्ये त्यांना काहीतरी मदत स्वर्गातून येते तर जणू काही एखाद्या बस स्टॉपवर आपण उभा राहतो अशासारखा आहे.
And a man with a long white beard has come to them and said, a bus will come and take you to heaven.
आणि मग पांढरी दाढी असलेला तो माणूस येऊन सांगतो की बस येणार आहे आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल.
Just wait long enough and the bus will come.
तर थोडासा तुम्हाला अधिक वाट पाहत बसा बस तुमच्यासाठी येणार आहे.
So they wait, so they wait.
मग ते वाट पाहतात वाट पाहतात.
And they say, please, oh bus, please come.
अरे मदा कृपया बस या लवकर बस ये लवकर.
But no bus comes.
परंतु बस काही येतच नाही.
And just when they're losing hope, another long man with a long white beard comes and says, don't worry, the bus is coming.
आणि मग त्यांची आशा संपत जाते तो दुसरा एक पांढरा दाढी असलेला माणूस परत येतो आणि म्हणतो तुम्ही घाबरू नका बस येणार आहे. मग ते वाट पाहतात वाट पाहतात.
Eventually they die.
आणि कालांतराने ते मरून जातात.
And no bus has come.
आणि बस काही येतच नाही.
The Buddhist meanwhile has just started walking.
परंतु बौद्ध मध्यंतरी काय करतात ते चालायला लागतात.
Buddhism just teaches us just to go do it ourselves.
बुद्ध धम्म आपल्याला काय शिकवतो तुम्ही स्वतः करा तुम्ही स्वतः जा.
Don't wait for the bus.
हा बस साठी वाट पाहू नका.
Use your legs.
तुमचे पाय वापरा.
Walk.
चालते वा.
Set out for yourself on the path.
आणि त्या मार्गावर तुम्ही अगदी म्हणजे वाटचाल करायला पुढे निघा.
So we don't wait for somebody else to change society. We set out to do it ourselves.
तर आपण कोणीतरी समाज बदलल्याची वाट पाहत नाही आपण स्वतः या कार्याची सुरुवात करतो.
Every one of us can do this.
आपल्यापैकी प्रत्येक जण हे करू शकतो.
Every one of us can change society.
आपल्यापैकी प्रत्येक जण समाजामध्ये परिवर्तन आणू शकतो.
Just as that evil system of caste consists in crores and crores of small acts of injustice.
आता ही जी काही दुष्ट जाती व्यवस्था आहे तर अनेक प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये आहे करोडो लोकांच्या मनामध्ये आहे अन्यायाची ही अवस्था आहे.
The Dhamma revolution consists in small acts of kindness and brotherhood.
धम्मा जी काही क्रांती आहे ती कशामध्ये आहे तर एक छोटीशी कृती समजा आपण मित्रत्वाची केली बंधुत्वाची केली त्याच्यामध्ये आहे.
And one day when enough people are acting on that basis, society will change.
आणि जर एके दिवशी पुरेसे लोक जर अशा प्रकारचं आचरण करू लागले तर समाजामध्ये परिवर्तन येईल.
So what can you do?
मग तुम्ही काय करू शकाल?
How can you participate in this Dhamma revolution?
आता या धम्मक्रांतीमध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभागी होऊ शकाल?
There are several things I think we need to remember.
तर अनेक अशा बाबी आहेत ज्याची आपण आठवण ठेवली पाहिजे.
First of all, we need to practice the Dhamma.
पहिली बाब म्हणजे आपण धम्म आचरण करण्याची गरज आहे.
We're not Buddhists just because we say Jai Bin.
आता आपण जय भीम म्हणतो म्हणूनच आपण काही बौद्ध होत नाही.
We're not Buddhists just because we bow in front of the Buddha statue.
आता बुद्ध रूपापुढे आपण वंदन करतो म्हणूनच काय आपण बौद्ध होत नाही.
It's very good that we do that.
हे अधिक चांगलं आहे की आपण असं करतो.
But that's not makes you a Buddha. Not Buddhist.
परंतु याच्यामुळे तुम्ही काही बौद्ध होत नाही.
It's a start.
ती सुरुवात आहे.
But we need to go much further.
आपण याच्या पुढे गेलो पाहिजे.
We need to actually practice the Buddha Dhamma.
तर खरंच बुद्ध धम्म जो आहे त्याचा आपण आचरण केलं पाहिजे.
We need to just actually set out on the path.
तर या मार्गावर आपण वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे.
And every one of us can do this.
आपल्यापैकी प्रत्येक जण हे करू शकतं.
I know that many of you have quite difficult lives.
आता मला माहिती आहे की आपल्यापैकी बहुतेकांना फार कठीण असं जीवन आहे.
I know there are so many worries, so many difficulties.
मला माहिती आहे अनेक प्रकारची चिंता आहे, अनेक प्रकारची काळजी आपल्या मनामध्ये आहे.
जिंदगी मुश्किल है.
जीवन कठीण आहे.
But nonetheless, we can practice.
तरी सुद्धा आपण आचरण करू शकतो.
एव्हरी वन ऑफ अस कॅन प्रॅक्टिस.
आपल्यापैकी प्रत्येक जण आचरण करू शकतो.
वी कॅन प्रॅक्टिस द प्रीसेप्ट्स.
आपण शीलांचं आचरण करू शकतो.
दॅट मीन्स ट्राय टू ऍक्ट इन अ काइंडली अँड हेल्पफुल वे टुवर्ड्स अदर्स.
याचा अर्थ असा होतो की मैत्रीपूर्ण मदत करण्यासाठी इतरांशी आपण वागलो पाहिजे.
नॉट डूइंग हार्म टू अदर पीपल.
इतरांना आपण इजा पोहोचवता कामा नये.
नॉट डूइंग हार्म टू अवरसेल्व्स.
आपण स्वतःला इजा पोहोचवता कामा नये.
दॅट्स द एसेन्स ऑफ शीला.
शीलांचा हा सार आहे.
इट इज समथिंग दॅट एव्हरी वन ऑफ अस कॅन डू.
आणि आपल्यापैकी प्रत्येक जण हे करू शकतो.
ईच ऑफ अस कॅन ट्राय टू प्रॅक्टिस शीला.
प्रत्येक जण शील आचरण करण्याचा प्रयत्न करू शकतो.
इफ वी नॉट प्रॅक्टिसिंग शीला, वी आर नॉट रियली बुद्धिस्ट्स.
जर आपण शीलांचं आचरण करीत नसू तर मग आपण बौद्ध नाही.
वी नीड टू ऍक्च्युअली पुट इट इनटू प्रॅक्टिस.
तर आपण हे आचरणामध्ये आणलं पाहिजे.
दॅट डझंट मीन जस्ट फॉलोइंग द रूल्स.
याचा अर्थ असा होत नाही की केवळ काही नियमांचं पालन करणं.
बाबासाहेब सेड दॅट रिलीजन कन्सिस्ट्स इन धम्म कन्सिस्ट्स इन principles, not rules.
Baba Sahib asa mantat dhamma je ahe te tatvan madhe ahe niyaman madhe nahi.
It doesn't consist in just doing what we're told or following commandments.
Tar asa nahi ki je kai tumhala sangnyat yeta te tumhi karna kiwa adeshancha palan karna.
Shila consists in trying to nurture life.
शील इतर जे काही जीवन आहे त्याचं संगोपन करण्यामध्ये शील आहे.
इट मीन्स ट्राय टू ऍड टू द लाइव्स ऑफ एव्हरीवन वी कम इन कॉन्टॅक्ट विथ.
आणि ज्यांच्या कुणाच्या आपण संपर्क येतो त्याच्या जीवनामध्ये काहीतरी निर्माण करणं याच्याशी संबंधित आहे.
जस्ट लाईक बाबासाहेब.
हा, जसं बाबासाहेबांनी केलेलं आहे.
बिकॉज बाबासाहेब लिव्ह्ड the world is a very different place.
Baba Sahib jaglet manun he jag far vegla aplyala dista ahe.
Every one of us could leave the world a better place.
Tar pratyek jan he jag changla banavnyasathi prayatna karu shakto.
Through the small acts we make every day we can make the world a better place.
Pratyek divshi jar ek choti shi kruti apan keli tari he jag apan atishay changla banavu shakto.
And this is what shila means.
Ani shilancha ha artho.
It means not harming ourselves, not harming others.
Yacha स्वतःला इजा पोहोचवू नये, इतरांना इजा पोहोचवू नये.
इट मीन्स नर्चरिंग आवरसेल्व्स, नर्चरिंग अदर्स.
याचा अर्थ आपण स्वतःचं संगोपन केलं पाहिजे, इतरांचं संगोपन केलं पाहिजे.
सो एव्हरी वन ऑफ अस कॅन प्रॅक्टिस शील.
तर आपल्यापैकी प्रत्येक जण शीलांचं आचरण करू शकतो.
Every one of us can practice meditation.
आपल्यापैकी प्रत्येक जण ध्यानाचा सराव करू शकतो.
You might think, well, my life is too difficult, too busy.
आता तुम्ही असा विचार कराल, मी फार व्यस्त आहे, माझं जीवन फार कठीण आहे.
The more difficult, the more busy, the more you need meditation.
जर समजा तुम्ही खूप व्यस्त असाल, जीवन फार कठीण असेल, तर तुम्हाला अधिक ध्यानाची गरज आहे.
Everybody can meditate.
प्रत्येक जण ध्यान करू शकतो.
Even if it's only 15 or 20 minutes each day, you can sit and meditate.
15 किंवा 20 मिनिटं का असेना तुम्ही ध्यान करू शकाल.
And if you sit and meditate, your mind will become calmer and clearer.
आणि जर तुम्ही अशा प्रकारे बसून ध्यान करू शकलात, तुमचं मन शांत होईल, अधिक स्पष्ट होईल.
Your heart will become more open and positive.
तुमचं हृदय अधिक मोकळं होईल, अधिक विधायक होईल.
You'll find it easier to love others.
आणि तुम्हाला असं दिसेल की इतरांबद्दल मैत्री करणं तुम्हाला फार सोपं वाटतं आहे.
And you'll see things much more clearly.
आणि अधिक स्पष्टपणे तुम्ही ही वस्तू पाहू शकाल.
So learn to meditate.
ध्यान करायचं शिका.
You don't need to be educated.
तुम्हाला मग फार शिक्षण असण्याची गरज नाही.
You don't need to be a special person.
हा, तुम्हाला काही विशेष व्यक्ती असण्याची गरज नाही.
Everybody can meditate.
प्रत्येक माणूस ध्यान करू शकतो.
And if many, many people did meditate, the world would be a much better place.
जर समजा अनेक अनेक लोक ध्यान करू शकले तर जग अतिशय वेगळं आपल्याला दिसेल.
You'd be calmer, much steadier.
तुम्ही अतिशय शांत व्हाल, स्थिर व्हाल.
Much more happy.
अधिक तुम्ही सुखी व्हाल.
So please learn to meditate.
तर कृपया ध्यान करायचं शिकून घ्या.
Study the Dhamma.
धम्माचा अभ्यास करा.
Try to develop prajna.
प्रज्ञा विकसित करण्याचा प्रयत्न करा.
Everybody can learn a little bit of Dhamma.
प्रत्येक जण धम्माबद्दल काही शिकू शकतो.
Everybody can learn a verse of Dhammapada.
धम्मपदाची एक गाथा कुणीही शिकू शकतो.
Everybody can learn a section from the Buddha and his Dhamma.
बुद्ध आणि धम्मा यातला एखादं प्रकरण कुणीही वाचू शकतो.
So every day recite that verse.
प्रत्येक दिवशी मग त्या गाथेचं पठन करा.
Reflect on what it means.
याचा अर्थ काय होतो याच्यावर चिंतन करा.
Try to understand Dhamma for yourself.
आणि मग स्वतः धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करा.
So if you do this, if you practice Dhamma in this way, you'll change yourself.
आणि अशा प्रकारे जर तुम्ही करू लागला, अशा प्रकारे धम्माचं आचरण केलं, तर तुमच्यामध्ये मोठं परिवर्तन येईल.
And if you change yourself, you'll change your relations with other people.
आणि जर समजा तुमच्यामध्ये परिवर्तन आलं, तर तुमचे जे काही इतरांचे संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन येईल.
And that will have an effect on other people.
आणि त्याचा इतर लोकांवर सुद्धा मोठा प्रभाव पडेल.
If enough people change themselves, India will change.
आणि समजा पुरेशे लोकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला, तर भारतामध्ये बदल घडून येईल.
The second thing you need to do is to form sangha.
दुसरी गोष्ट तुम्हाला करण्याची गरज आहे, आणि ती म्हणजे तुम्ही संघ निर्माण केला पाहिजे.
We need to come together.
आपण एकत्र येण्याची गरज आहे.
I'm very pleased to see that there are different Buddhists from different groups here today.
मला अतिशय आनंद होतो की वेगवेगळ्या समूहाचे बौद्ध इथे आलेले आहेत.
I'm very pleased to see some bhikshus here.
आणि इथे काही भिक्षूंना पाहून मला मोठा आनंद होतो आहे.
We very much welcome and respect bhikshus.
आम्ही अतिशय म्हणजे भिक्षूंचा आदर करतो, आम्हाला मोठा आनंद होतो.
They're trying to live a very good life.
ते चांगलं जीवन जगायचा प्रयत्न करतात.
They can be an example to us all.
आणि ते फार चांगलं उदाहरण समाजापुढे असू शकतात.
And there are people from other Buddhist groups here, and we're very pleased to see you.
आता इतर बौद्ध संघटनेची पण लोक इथे आलेले आहेत, आम्हाला मोठा आनंद होतोय त्यांना पाहून.
If we're going to change India, we need to work together.
जर भारतामध्ये आपल्याला परिवर्तन हवं असेल, तर आपण एकत्र कार्य करण्याची गरज आहे.
We need to give an example of brotherhood.
तर बंधुत्वाचं आपण इतरांसाठी उदाहरण ठरलो पाहिजे.
We need to use our energies cooperatively to change things.
आणि हा बदल घडवून आणण्यासाठी सहकार्याने आपण आपली शक्ती वापरली पाहिजे.
Too much time is spent amongst Buddhists quarreling with each other.
बौद्धांची बरीचशी शक्ती जी आहे एकमेकांशी भांडणामध्ये वाया जात असते.
Too much time is spent in groupism.
आणि बरीचशी शक्ती अशा प्रकारची गटबाजी करण्यामध्ये आपण वाया घालवतो.
Too much time is spent saying my group is the best, yours is bad.
आणि बराचसा वेळ आपण याच्यामध्ये वाया घालवतो की माझा गट अतिशय चांगला आहे, तुमचा वाईट आहे.
In other words, we bring the caste system into the Buddhist community.
दुसऱ्या शब्दामध्ये बौद्ध समाजामध्ये जाती व्यवस्था आपण घेऊन येतो.
Ours is the proper Buddhist group, yours is the wrong one.
आमचा बौद्ध गट खूप चांगला आहे, तुमचा गट चुकीचा आहे.
The other day I found out that somebody's written a book about TBMSG.
आता मी असं माझ्या लक्षात आलेलं आहे की कुणीतरी त्रैलोक्य बौद्ध महासंघ सायगनाबद्दल एक पुस्तक लिहिलेलं आहे.
And it's pointing out all sorts of things about us.
आणि तिथं आमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत.
Most of it's completely untrue.
आणि त्यातला बऱ्याचसा भाग अतिशय म्हणजे असत्य आहे.
But if that person had written a book about the Dhamma and encouraging us all to practice the Dhamma, how much better that time would have been spent.
परंतु समजा त्यांनी जर एखादं धम्मावर पुस्तक लिहिलं असतं, ते लोकांपर्यंत गेलं असतं, त्याचा अधिक मोठा फायदा झाला.
If we've got faults, please come and tell us.
तर तुम्हाला जर काही समजा विचार असेल, तर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, तर आमच्यापर्यंत तुम्ही या.
If we need to correct ourselves, we'll correct ourselves.
जर समजा आम्हाला काही सुधार घडवून आणणं गरजेचं आहे, आम्ही स्वतःमध्ये सुधार घडवून आणू.
If people come in a friendly spirit, we'll listen.
तर समजा मैत्रीपूर्ण लोक आमच्याकडे आले, आम्ही त्यांचं ऐकून घेऊ.
But let's not waste our energy, waste our resources criticizing and pushing each other down.
तर आपली जी काही शक्ती आहे, आपली जी काही संसाधन आहे, एकमेकांवर टीका करण्यासाठी, एकमेकांना मागे ओढण्यासाठी आपण वापरता कामा नये.
This is just the caste mentality all over again.
तर परत ती जी काही जातीची मानसिकता आहे, ती परत याच्यातून कार्यरत होताना दिसते.
I pray this tendency to groupism is so strong in the Indian mind.
मित्रांनो, अशा प्रकारे ही जी काही जातीयतेची गट प्रवृत्ती आहे, अजूनही भारतीय मानसिकतेमध्ये फार घट्ट आहे.
I'm your guest, so I shouldn't point out these things.
आता मी तुमचा अतिथी आहे, या गोष्टी मी तुम्हाला काही सांगू नये.
But I spend so much time in India, I now consider myself half Indian.
आता मी बराचसा वेळ भारतामध्ये घालवलेला आहे, तर मी स्वतःला काही भाग म्हणजे भारतीय समजतो.
I've got some masala in my blood.
आता माझ्या रक्तामध्ये थोडा मसाला आहे.
So I consider myself therefore your brother and sister, and it's my duty to say what I can see.
आणि मग मी तुम्हाला माझे बंधू आणि भगिनी म्हणून पाहतो, म्हणून मी माझं कर्तव्य समजतो की मी तुम्हाला सांगितलं पाहिजे.
What I see is this tendency to form groups and to see each other down.
आणि मी काय पाहतो की आपल्यामध्ये एक प्रवृत्ती आहे की एकमेकांना गट म्हणून पाहणं आणि त्यांना मागे ओढणं.
But it's just the caste system all over again.
आणि ही जाती व्यवस्था आहे जी परत अशा प्रकारे कार्यरत आहे.
Baba Saheb said all his life he struggled against separation, hostility between peoples.
बाबा साहेब संपूर्ण आयुष्यभर हा जो काही भेद आहे, हा जो काही एकमेकांप्रतीचा तिरस्कार आहे, याच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला.
Let's not do that in the Buddhist community.
आता बौद्ध समाजामध्ये आपण असं करता कामा नये.
Let's be united, let's be brothers and sisters.
तर आपण अशा प्रकारे एकी अनुया, आपण एकमेकांचे बंधू आणि भगिनी होऊया.
Let's cooperate in this great work we have of changing the world.
आणि जग परिवर्तन करण्याचं हे जे महान कार्य आहे याच्यासाठी आपण एकमेकांशी सहकार्य करूया.
Let's see ourselves as one sangha.
तर आपण सर्वजण एकमेकांना एक संघ म्हणून पाहायला पाहिजे.
We have different groups who can work in different ways.
आता आपले अनेक असे गट आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारे कार्य करू शकतो.
But I'd really like to see all the Buddhists of Yavatmal coming together.
आणि खरंच मला असं वाटतं यवतमाळचे हे सगळेच गट एकत्र येऊन त्यांनी कार्य केलं पाहिजे.
Cooperating together.
एकमेकांशी सहकार्य करा.
And certainly we in TBMSG are very happy to cooperate with anybody doing the Dhamma work.
आणि निश्चितच त्रैलोक्य बौद्ध महासंघ साहेबगण आम्हाला आनंद वाटतो कुणाशी अशा प्रकारे धम्म कार्यासाठी सहकार्य करण्यासाठी.
You are our brothers and sisters.
तुम्ही आमचे बंधू आणि भगिनी आहात.
So yes, let's form sangha.
तर अशा प्रकारे आपण संघ निर्माण करूया.
If we don't act unitedly, we will not be able to complete Baba Sahib's task.
जर समजा आपण एकीने कार्य केलं नाही तर बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही.
India will not be changed.
Sorry.
India will not be
भारत हा भारतामध्ये बदल घडून येणार नाही.
While we are fighting, people in Tamil Nadu are being oppressed.
आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भांडत राहतो तामिळनाडू मध्ये लोक अशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय होत राहतो.
While we are fighting, the caste system remains strong.
आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भांडत राहतो तेव्हा जाती व्यवस्था तशीच कायम राहते.
We have to change this whole system.
तर हा संपूर्ण जी काही रचना आहे त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन आणलं पाहिजे.
And we'll only do it if we're united.
आणि जेव्हा आपण आपल्यामध्ये एकी असेल तेव्हाच आपण हे करू शकतो.
So please, this is a very strong plea for unity amongst us.
तर खरोखरच आपल्याला खूप म्हणजे मी मोठं आवाहन करतो आहे की अशा प्रकारे आपण एकी निर्माण करा.
If we've got questions, if we've got criticisms, let's make them personally in friendship.
तर समजा आपल्याला काही टीका करायची असेल आपल्याला काही म्हणायचं असेल तर मैत्रीपूर्ण अशा वातावरणात आपण हे करू शकतो.
Let's try to understand each other and work together.
तर एकमेकांना समजून आपण घेऊ शकतो एकत्र आपण कार्य करू शकतो.
While we are fighting, the game is lost.
आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भांडण करतो आपला खेळ आपण गमावून बसतो.
So let's have one Buddhist sangha.
तर आपण अशा प्रकारे एक संघ निर्माण करूया.
With many different groups.
अनेक त्याच्यामध्ये गट असतील.
But all working cooperatively and harmoniously together.
परंतु हे सर्वजण एकमेकांशी सहकार्य करून कार्य करतील.
The third thing we need to do is spread Dhamma.
तिसरी गोष्ट करण्याची गरज आहे ती म्हणजे धम्म प्रचाराची.
Babasaheb said that this responsibility is the responsibility of each and every Buddhist.
Babasaheb manale ki hi jawabdari pratyek buddhachi aahe.
He said that each of us must realize that spreading dhamma is doing the work of mankind.
तर ते म्हणाले की प्रत्येकाला हे समजलं पाहिजे धम्माचा प्रचार करणं म्हणजे हे मानवतेची सेवा होय.
If we spread dhamma, people will act righteously towards each other.
जर समजा आपण अशा प्रकारे धम्म सांगितला तर लोक एकमेकांशी योग्य प्रकारे वागतील.
And this caste system will disappear.
आणि जाती व्यवस्था नष्ट होईल.
Liberty, equality and fraternity will come about.
स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व निर्माण होईल.
We have to spread dhamma throughout India.
आणि संपूर्ण भारतभर आपण धम्म प्रचार केला पाहिजे.
Not just within the present community.
तर विद्यमान जो आपला समाज आहे त्याच्यामध्येच नव्हे.
But within all communities of India.
तर सर्व भारतातल्या समाजामध्ये आपण धम्म प्रचार केला पाहिजे.
Babasaheb hoped that very soon after his conversion so many people would come to the Buddha Dhamma.
बाबासाहेबांची अशी आशा होती की त्यांच्या धर्मांतरानंतर काही वर्षानंतर अनेक लोक धर्मांतर करतील.
He thought that many people from different communities with a similar history would come to the Buddha Dhamma.
त्यांना असं वाटत होतं की इतर समाजाचे लोक आहेत ज्यांचा सारखाच इतिहास आहे ते सुद्धा बुद्ध धर्माकडे येतील.
He thought they'd want to leave the system of ideas that's kept them oppressed.
आणि त्यांना असं वाटलं की अशा प्रकारचे जे विचार आहेत ज्यांच्यामुळे ते अशा प्रकारे दाबले गेले ते विचार ते सोडून बाहेर पडतील.
He thought that many educated, modern minded, liberal caste Hindus would also turn to the Buddha Dhamma.
त्यांना असं वाटलं की जे काही उच्च शिक्षित आहेत पुरोगामी विचाराचे आहेत आधुनिक विचाराचे आहेत ते लोक हिंदू धर्मातले इजा बुद्ध धर्म येऊन स्वीकारतील.
He thought they'd be fed up with the superstition of their own system.
तर त्यांना असं वाटलं की त्यांच्या पद्धतीमध्ये जो काही अंधश्रद्धा आहे त्याचा त्यांना फार कंटाळा आलेला आहे.
He thought they'd be fed up with the injustice of that society.
त्या समाजामध्ये जो काही अन्याय आहे त्याच्यामुळे त्यांना मोठा कंटाळा आलेला आहे.
But it hasn't happened.
परंतु हे घडू शकलं नाही.
48 years later, the Buddha Dhamma has not spread much outside the original community.
48 varshanantar सुरुवातीचा जो काही समाज होता त्याच्या बाहेर मात्र बुद्ध धर्म तेवढा पसरला नाही.
So it's up to us to do this work much more vigorously.
आता हे कार्य आपल्यावर अवलंबून आहे की हे कार्य मोठ्या जोमाने आपण पुढे नेलं पाहिजे.
I think we tend to just keep talking to ourselves.
आणि बऱ्याचदा आपण असं पाहतो की आपण स्वतःशीच बोलत असतो.
We don't talk to other communities.
आपण इतर समाजाशी काही बोलत नाही.
We don't try to say to them that the Buddha Dharma is for them.
आपण त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत नाही की बुद्ध धर्म त्यांच्यासाठी आहे.
We don't offer it to them.
आपण त्यांना ते सादर करीत नाही.
Maybe we think they won't listen.
कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की ते ऐकणार नाहीत.
Maybe we're worried that they'll look at us from a caste perspective.
कदाचित आपल्याला असं वाटतं की ते आपल्या जातीतेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहतील.
But we shouldn't be worried by that.
परंतु याची आपण काळजी करता कामा नाही.
We should have Babasaheb's courage and confidence.
बाबासाहेबांसारखं आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे.
We should have the confidence of the Buddha Dhamma.
बुद्ध धर्माचा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे.
We should go to other scheduled castes, scheduled tribes, OBCs.
तर इतर जे काही अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे.
People who respect Baba Saheb.
जे बाबासाहेबांचा आदर करतात त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे.
And we should say to them, do you know why Baba Saheb converted to the Buddha Dhamma?
आणि मग आपण त्यांना म्हटलं पाहिजे तुम्हाला हे माहिती आहे काय की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
He converted for your sake.
त्यांनी तुमच्यासाठी हे धर्मांतर केलं.
He converted in order to free you from the caste system.
तर जाती व्यवस्थेमधून तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्यांनी धर्मांतर केलं.
He saw this is the best way of bringing liberty, equality and fraternity.
त्यांनी हे पाहिलं होतं की स्वातंत्र्य समता बंधुत्व निर्माण करण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे.
Please, why don't you convert?
तर कृपया तुम्ही सुद्धा धर्मांतर का करीत नाही.
You have such respect for Baba Saheb.
तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांसाठी एवढा आदर आहे.
Why don't you follow him?
तुम्ही मग त्यांचं अनुकरण का करीत नाही.
We should explain to people in this way why Baba Saheb converted.
आणि अशा प्रकारे आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं.
And then we should welcome them into our Buddhist Sangha.
आणि मग आपल्या या बौद्ध संघामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
We should welcome them into our casteless society.
तर आपण हा जो काही जातीविहीन आपला समाज आहे त्याच्यामध्ये त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
It doesn't matter what community they've come from. When they come to the Buddha Dhamma, they lose that community.
आता ते कुठल्या समाजातून येतात ते महत्वाचं नाही. जेव्हा ते बुद्ध धर्मामध्ये येतात तेव्हा जुना समाज ते सोडून देतात.
So we Buddhists need to welcome them very, very clearly.
तर आपण बौद्ध त्यांना अतिशय स्पष्टपणे त्यांचं स्वागत केलं पाहिजे.
I learned the other day something that shocked me.
आता मी काहीतरी म्हणजे वाचलेलं आहे त्याचा मला मोठा धक्का बसला.
I was in Raipur.
मी रायपूर मध्ये होतो.
And there are many Maharashtrian Buddhists there.
तिथं अनेक महाराष्ट्रीयन बौद्ध आहेत.
And there are two communities where some people have converted.
आणि दुसरे दोन समाज आहेत जिथून काही लोकांनी धर्मांतर केलं.
And what I asked was, well, what contact is there between these different communities?
आणि मग मी त्यांना विचारलं की ह्या ज्या वेगवेगळे समाज आहेत ज्यांनी धर्मांतर केलं त्यांच्यामध्ये काय संपर्क आहे.
What community contact is there between the Maharashtrian Buddhists and these Buddhists from two other communities?
आणि महाराष्ट्रीयन जे बौद्ध आहेत आणि दुसऱ्या समाजातून जे बौद्ध झाले त्यांच्यामध्ये काय संपर्क आहे.
And there's no contact.
त्यांच्यामध्ये काही संपर्कच नव्हता.
They don't mix.
ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत.
They have their own viharas.
त्यांचे स्वतःचे वेगळे विहार आहेत.
So in other words, we've got Buddhist castes.
दुसऱ्या शब्दामध्ये मग बौद्ध जात तिथे निर्माण झाले.
The very reason why Baba Saheb converted has been destroyed.
आणि ज्या कारणासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं ते कारण तिथे आपण नष्ट केलं.
So when we go out to other communities, we need to invite them into a casteless society.
आणि जेव्हा आपण इतर समाजापर्यंत जातो तेव्हा त्यांना आपण निमंत्रण देतो एक जातीविहीन समाजामध्ये येण्यासाठी.
They won't come if they don't feel they're welcome.
ते येणार नाही जोपर्यंत त्यांना असं वाटणार नाही की त्यांचं स्वागत होत आहे.
They're going to be worried about who is going to marry their sons and daughters.
त्यांना ही काळजी वाटणार आहे की त्यांच्या मुलांशी त्यांच्या मुलींशी कोण लग्न करेल.
In the end, caste is based on marriage.
कारण जातीता जी आहे ती म्हणजे लग्नावर आधारित असते. लग्न तिथं होतात.
Annihilation of caste consists in intermarriage.
आणि जातीभेद निर्मूलन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा अशा प्रकारे आंतरजातीय विवाह होते.
So if we want to destroy caste finally, we need to welcome people into one community and they can marry who they wish.
आणि जर अशा प्रकारे जात नष्ट करायचं असेल तर इतर समाजातील लोकांना आपण स्वागत केलं पाहिजे आणि अशा समाजामध्ये त्यांना घेतलं पाहिजे.
So this is work that every one of you can do.
तर आपल्यापैकी प्रत्येक जण हे कार्य करू शकतं.
हॅव द कॉन्फिडन्स ऑफ द बुद्ध धम्म.
बुद्ध धम्माचा विश्वास तुमच्यामध्ये असू द्या.
हॅव द कॉन्फिडन्स ऑफ बाबा साहेब.
बाबासाहेबांचा विश्वास तुमच्यामध्ये असू द्या.
गो टू पीपल फ्रॉम डिफरंट कम्युनिटीज अँड explain to them why Baba Sahib converted.
इतर समाजापर्यंत तुम्ही जा आणि त्यांना समजावून सांगा की बाबा साहेबांनी धर्मांतर का केलं.
If the Buddha Dhamma doesn't spread to people from other communities, it will just become a caste.
जर समजा इतर समाजापर्यंत बुद्ध धर्म गेला नाही तर मग हा सुद्धा एक जात होऊन बसेल.
And Baba Sahib's Dhamma revolution will be lost.
आणि बाबासाहेबांची धम्मक्रांती जी आहे ती हरवून जाईल.
This work rests with each and every one of us.
हे कार्य आपल्यापैकी प्रत्येकांवर आहे.
Every one of us can do this work.
आपल्यापैकी प्रत्येक जण हे कार्य करू शकतो.
So please think what you can do.
तर कृपया तुम्ही काय करू शकता याचा विचार करा.
There's a fourth thing that we need to do.
चौथी बाबाजी आपण केली पाहिजे.
The Buddha Dhamma is a religion of Maitri.
बुद्ध धम्म हा मैत्रीचा धर्म आहे.
It's a religion of Karuna.
हा करुणेचा धर्म आहे.
It's a religion of responding to suffering wherever we see it.
जिथे कुठे आपण दुःख पाहतो त्या दुःखाला प्रतिसाद देण्याचा हा धर्म आहे.
So we need to respond to the suffering that's going on around us in this world.
तर या जगामध्ये आपल्या सभोवताली जे काही दुःख आहे त्या दुःखाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे.
Each of us needs to do something to help those who are suffering.
आपल्यापैकी प्रत्येकाने जे दुःखात आहेत त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे.
So many people even here in Maharashtra suffer deeply.
आता या महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत जे फार दुःखात आहेत.
There's so much poverty, there's so much bad education.
अतिशय दारिद्र्य आहे, शिक्षणाचा मोठा अभाव आहे.
There's still so much casteism even in Maharashtra.
आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार जातीयता आहे.
We need to help our brothers and sisters.
तर आपल्या या बंधू भगिनींना आपल्याला मदत करण्याची गरज आहे.
We need to help them with their material problems.
तर त्यांचे जे काही भौतिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे.
So each of us needs to do this work too.
तर आपल्यापैकी प्रत्येकाने हे कार्य करण्याची पण गरज आहे.
We need to work together to change this whole system.
आणि हा संपूर्ण जी काही रचना आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी आपण एकत्र कार्य करण्याची गरज आहे.
So all of you have so much faith in Baba Sahib.
आता आपणा सर्वांचा बाबा साहेबांवर मोठी श्रद्धा आहे.
That's what first strongly attracted me to you.
आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे मी अतिशय आकर्षित झालेलो आहे.
That's what first alerted me to the greatness of Baba Sahib.
आणि त्याच्यामुळे बाबा साहेबांचं जे महानपण आहे ते माझ्या लक्षात आलं.
I saw the devotion in your eyes.
तुमच्या डोळ्यामध्ये त्यांच्या प्रतीची जी काही श्रद्धा आहे ते मी पाहू शकतो.
Now if you are devoted to someone, how do you show your respect?
आता एखाद्याच्या प्रती जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे तर तुम्ही कशा प्रकारे तुमचा आदर व्यक्त कराल?
If you have great gratitude to someone, how do you show your gratitude?
आता एखाद्याबद्दल तुमच्या मनामध्ये मोठी कृतज्ञता आहे, तुमची कृतज्ञता तुम्ही कशी व्यक्त कराल?
Yes, you do it with garlands.
आता तुम्ही हार घालून ती व्यक्त कराल?
Yes, you do it by bowing.
हा तुम्ही वंदन करून ते व्यक्त कराल?
Yes, you do it by vandana.
हा वंदन करून तुम्ही करू शकता.
But that is not enough.
परंतु हेच पुरेसं नाही.
We have to express our gratitude, express our devotion by following in Baba Sahib's footsteps.
परंतु बाबा साहेबांबद्दलची जी काही कृतज्ञता आहे, जो काही आदर आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याने आपण व्यक्त केली पाहिजे.
We have to express our gratitude and love by acting.
तर बाबासाहेबांबद्दलचं जे काही प्रेम आहे, जी काही कृतज्ञता आहे, तर कृती करून आपण व्यक्त केली पाहिजे.
बाबासाहेब इज गॉन.
बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत.
बाबासाहेब कुड हॅव डन सो मच हॅड ही लिव्ड जस्ट अनदर 5 ऑर 6 इयर्स.
समजा 5-6 वर्ष बाबासाहेब जगले असते तर त्यांनी खूप काही केलं असतं.
पर्हॅप्स ही कुड हॅव मेड दॅट डम रेव्होल्यूशन अफेक्ट द होल ऑफ इंडिया.
कदाचित संपूर्ण भारतावर त्यांच्या धम्मक्रांतीचा मोठा प्रभाव झाला असता.
बट बाबासाहेब इज नो मोर.
परंतु बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत.
वी कांट वेट फॉर अनदर मॅन लाईक दॅट.
आता अजून तशासारखा एखाद्या व्यक्तीची आपण वाट पाहू शकत नाही.
सच मेन कम ओनली वन्स अ थाउजंड इयर्स.
अशा सारखे माणसं हजारो वर्षातून एकदाच होतात.
सो नो बाबासाहेब, व्हॉट कॅन वी डू?
आता बाबासाहेब नाहीत मग आपण काय करू शकतो?
वी मस्ट बी बाबासाहेब.
आपण बाबासाहेब झालो पाहिजे.
टुगेदर वी कॅन बी बाबासाहेब.
आपण एकत्र बाबासाहेब होऊ शकतो.
वी कॅन टेक ऑन हिज वर्क and finish that work.
आपण त्यांचं कार्य हातात घेऊ शकतो आणि ते कार्य पूर्णत्वास नेऊ शकतो.
We can do that together.
आपण हे एकत्रित करू शकतो.
Together we can complete Baba Sahib's work.
बाबासाहेबांचं कार्य आपण एकत्रितपणे पूर्ण करू शकतो.
Nobody else is going to do it.
आता हे दुसरं कोणी करणार नाही.
It's only we who will complete that work.
केवळ आपणच आहोत जे हे कार्य पूर्ण करू शकतो.
We complete that work by practicing the Dhamma ourselves.
हे कार्य आपण स्वतः धम्माचं आचरण करून पूर्ण करू शकतो.
That means practicing shila.
याचा अर्थ म्हणजे शीलांचं आचरण करणं.
It means meditating.
याचा अर्थ ध्यान करणं.
It means studying the Dhamma.
याचा अर्थ धम्माचा अभ्यास करणं.
We can do that work by being united.
आपण एकी करून हे कार्य करू शकतो.
By being in harmony with each other.
एकमेकांशी सुसंवाद साधून हे आपण करू शकतो.
Look at this occasion. I don't know how many people there are here.
आता प्रसंग पहा किती लोक इथे आहेत मला काही माहिती
नाही. Perhaps there are 10,000 people here.
कदाचित 10,000 लोक असतील.
And we've gathered together in such harmony.
आता अतिशय सुसमाधान आपण एकत्र आलेलो आहोत.
We've just done positive work together.
आपण एकत्र मोठं विधायक कार्य इथे केलेलं आहे.
We haven't said bad words about anybody.
एकमेकांबद्दल काही वाईट शब्द आपण इथे बोललो नाही.
We've just done positive work together.
अतिशय विधायक कार्य करण्यासाठी आपण एकत्र इथे आलेलो.
Let's always meet in this way.
तर आपण नेहमीच अशा प्रकारे भेटूया.
Let's always cooperate together in this way.
एकमेकांना अशा प्रकारे नेहमीच आपण सहकार्य करूया.
Then we can change India.
आणि तेव्हा आपण भारतामध्ये परिवर्तन आणू.
So we can express our gratitude to Baba Sahib by being united.
तर बाबा साहेबांबद्दलची जी काही कृतज्ञता आहे आपण एकी करून अशी व्यक्त करू शकतो.
We can express our gratitude to Baba Sahib by spreading Dhamma.
धम्माचा प्रचार करून बाबासाहेबांबद्दलची जी काही कृतज्ञता आहे ती आपण व्यक्त करू शकतो.
Each and every one of us.
आपल्यापैकी प्रत्येक जण करू शकतो.
It doesn't matter, you may think you don't know enough.
आता हे महत्वाचं नाही की तुम्हाला वाटत की मला अधिक माहिती नाही.
What you do know, teach.
जे तुम्हाला माहिती आहे ते शिकवा.
What you don't know, just say, मुझे मालूम नहीं.
जे तुम्हाला माहिती नाही मला म्हणा म्हणा की मला माहिती नाही.
Just say you don't know.
हा तुम्ही असं म्हणा मला माहिती
नाही. But what you do know, teach.
जे तुम्हाला माहिती आहे ते शिकवा.
Every one of us can teach something.
आपल्यापैकी प्रत्येक जण काही शिकवू शकतो.
Every one of us has friends, especially outside the present community, to whom we can communicate.
आता प्रत्येकाचे काही मित्र आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या समाजाच्या बाहेर जे इतर मित्र आहेत त्यांना आपण काही शिकवू शकतो.
So please think very, very carefully and seriously about this.
कृपया याच्याबद्दल अतिशय गंभीरपणे अतिशय स्पष्टपणे विचार करा.
Think what you can do tomorrow.
तर तुम्ही स्वतः म्हणजे काय करू शकता याचा विचार करा.
What can you do tomorrow to spread the Dhamma outside the present Buddhist community?
उद्या तुम्ही या विद्यमान समाजाच्या बाहेर धम्म प्रचार करण्यासाठी काय करू शकता याचा विचार करा.
Every day you can do something.
प्रत्येक दिवशी तुम्ही काहीतरी करू शकता.
And in that way you will express your gratitude to Baba Sahib.
आणि अशा प्रकारे मग बाबासाहेबांबद्दलची जी काही कृतज्ञता आहे तुम्ही व्यक्त करू शकता.
And then finally we express our gratitude to Baba Sahib by helping those who are in need.
आणि शेवटी मग असे लोक जे गरजू आहेत त्यांना मदत करून आपण बाबासाहेबांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
Just like Baba Sahib helped that friend of mine when he was a little boy.
आता जसं बाबासाहेबांनी माझे जे मित्र आहेत जे अतिशय लहान होते तेव्हा बाबासाहेबांनी ज्याच्या प्रकारे त्यांना मदत केली.
Every day we can help somebody who is in need.
प्रत्येक दिवशी कुणीतरी जो गरजू आहे त्याला आपण मदत करू शकतो.
So if each of us does these four things, we would be following Baba Sahib's footsteps.
आणि प्रत्येकाने जर ह्या चार गोष्टी केल्यात तर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जात आहोत असा त्याचा अर्थ होईल.
Please think very seriously.
कृपया याचा गंभीरपणे विचार करा.
How can you work on yourself? How can you practice Dhamma more deeply?
तुम्ही स्वतःवर कार्य कसं करू शकता? तुम्ही सकोल धम्म आचरण कसं करू शकता?
How can you be more united, more harmonious?
तुम्ही कशी एकी आणू शकता? अधिक सुसमाधाने एकत्र येऊ शकता?
How can you spread Dhamma?
तुम्ही धम्म प्रचार कसा करू शकता?
Especially outside the present community.
आणि विद्यमान जो बौद्ध समाज आहे त्याच्या बाहेर विशेष जगावर तुम्ही कसं करू शकता?
How can you help some people in need?
आणि जे लोक गरजू आहेत त्यांना तुम्ही मदत कशी करू शकता?
Please go home, make a list.
आता कृपया घरी जा आणि एक यादी तयार करा.
Just spend some time thinking.
आणि काही वेळ विचार करण्यासाठी घालवा.
Make a decision.
निर्णय घ्या.
Devote yourself to carrying Baba Sahib's work to completion.
आणि बाबा साहेबांचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही स्वतःला समर्पित करा.
This is so serious.
हे अतिशय गंभीर आहे.
If we don't do this, nobody else will.
जर आपण हे केलं नाही तर हे कुणी करणार नाही.
It's only Buddhists who are going to carry through this work.
तर केवळ बौद्धच आहेत जे हे कार्य करू शकतील.
If we do do this, we will express our gratitude and love for Baba Sahib.
आणि जर समजा आपण हे करू शकलो तर बाबासाहेबांबद्दलचं जे काही आपलं प्रेम आहे कृतज्ञता आहे ते आपण व्यक्त करू.
And we will be carrying through his Dhamma revolution.
आणि त्यांची जी काही धम्मक्रांती आहे ते आपण पुढे नेत आहोत असं त्याचा अर्थ होईल.
We will be changing India.
आपण भारतामध्ये परिवर्तन आणू.
And we will be bringing about an India in which everybody is a brother and sister.
आणि मग भारतामध्ये आपण अशा प्रकारे पाहू की सर्वजण आपले बंधू आणि भगिनी आहेत.
Everybody will respect everybody else.
प्रत्येक जण दुसऱ्याचा आदर करेल.
Everybody will help everybody else.
प्रत्येक जण दुसऱ्याला मदत करेल.
When India is like that, India will lead the world.
जर भारत असं झाला तर भारत जगाचं नेतृत्व करेल.
This is our task.
हे आपलं कार्य आहे.
Together we complete Baba Sahib's work.
आपण एकत्रितपणे बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करू शकतो.
Together we can bring liberty, equality and fraternity to India.
आणि एकत्रितपणे भारतामध्ये आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणू शकतो.
जय भीम.
जय भीम.
कार्यक्रम संपलेला नाही आहे, फक्त काही मिनिटं बाकी आहे, तर कृपया सर्वांनी साथ द्यावी. खरंच बंधाने भगिनी